स्तोत्र संहिता अध्याय 147। परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे, ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे। परमेश्वर यरुश्लेम पुन्हा बांधतो, तो इस्रायलच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो, तो भग्न हृदय जनांना बरे करतो आणि त्यांच्या जखमास पट्टी बांधतो, तो ताऱ्यांची मोजणी करतो, तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो। आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकित कार्य करणार आहे, त्याची बुद्धी मोजू शकत नाही। परमेश्वर जास्तल्यांस उंचावतो, तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो। गाणे गाऊन परमेश्वराची उपकार स्तुती करा, विनेवर आमच्या देवाचे स्तुती गान करा। तो ढगांनी आकाश झाकून टाकतो आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो, तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो। घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही, मनुष्याच्या शक्तिमान पायात तो आनंद मानत नाही। जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात, त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो। हे यरुश्लेमे, परमेश्वराची स्तुती कर। हे सुयेने, तू आपल्या देवाची स्तुती कर, कारण त्याने तुझ्या विषयींचे अडसर बळकट केले आहेत। त्याने तुझ्यामध्ये तुझी लेखरे आशीर्वादित केली आहेत। तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो, तो तुला उत्कृष्ट गवाने तृप्त करतो। तू आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो, त्याचा शब्द फार वेगाने धावतो। तो लोकरीसारखे बर्फ पसरवतो, तो राखेसारखे दबाचे कण विखरतो, तो आपल्या गारांचा बर्फाच्या सूर्याप्रमाणे वर्षाव करतो। त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो, तो आपला वारा वाहितो व पाणी वाहू लागते। त्याने याकोबाला आपले वचन, इस्रायलाला आपले नियम व निर्णय सांगितले। त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत। परमेश्वराची स्तुती करा।